नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. कृषी क्षेत्रातल्या उत्पादनाचं प्रमाण वाढवण्यासाठी वैज्ञानिकांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्याची गरज आहे, असं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज केलं. ते आज नवी दिल्ली इथं भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या 96व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी बोलत होते. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासह सरकारची इतर ध्येय साध्य करण्यासाठी वैज्ञानिक विद्यापीठं, महाविद्यालयं, कृषी विज्ञान केंद्र ते प्रत्यक्ष शेतजमिनीवर काम करणाऱ्यांपर्यंत सगळ्यांनी एकत्रितपणे काम करायला हवं, असं ते म्हणाले. गुन्ह्याचा तपास करताना साक्षीदारांशी चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यातली किंवा पोलीस विभागाच्या अखत्यारीतली जागा निवडू नये, असं केंद्र सरकारनं सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे. पोलीस ठाण्यांनी साक्षीदाराची चौकशी ऑडिओ, व्हिडिओ, इलेक्ट्रॉनिक साधनांच्या माध्यमातून करण्यासाठी विशिष्ट जागा ठरवून घ्यावी, असं सरकारनं सांगितलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती एन कोटीश्वर सिंग आणि आर महादेवन यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. न्यायमूर्ती सिंग हे सध्या जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत, तर न्यायमूर्ती आर महादेवन मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. उद्या साजऱ्या होणाऱ्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते आज उत्तर रात्री 2:30 सुमारास श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली जाणार आहे. वारीनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. मुंबई पुणे महामार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातात 5 जण ठार झाले आहेत. जखमी झालेल्या 45 प्रवाशांना कळंबोलीच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यापैकी 7 जणांची प्रकृती सुधारल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस करणार असल्याची माहिती आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 1 रुपयात पीक विमा भरण्याची मुदत येत्या 31 जुलैपर्यंत वाढवली आहे. या योजनेची अंतिम मुदत कालपर्यंत होती, ती आता 31 जुलैपर्यंत वाढवली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 52 अंकांची वाढ झाली आणि तो 80,717 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 26 अंकांची वाढ नोंदवत 24,613 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.